आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वानं दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भंडारा जिल्हा पोलिसांनी सायबर क्राईम रोखण्याकरिता AIचा वापर करत तयार केला सायबर बॉट. राज्यातील पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यातून सुरू. नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रिया पुढच्या महिन्यात राबवणार मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांची माहिती. आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित केला जाणारा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वानं दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त आज चंद्रपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भाच्या विकासाकरिता कन्नमवार यांनी केलेल्या कार्याचा गौरव फडणवीस यांनी यावेळी केला.
दादासाहेब कन्नमवार यांच्यासारखा एक नेता आणि सातत्याने आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे हा ध्यास घेऊन एक व्रतस्थ अशा प्रकारचं जीवन ते सातत्याने जगले आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नेत्याचा समाजाला विसर पडू नये. समाजामध्ये अशा प्रकारचे जे नेते असतात हेच खऱ्या अर्थानं पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत असतात.
विदर्भातल्या नेत्यांना एकत्रित करणं इथल्या चळवळींना पाठिंबा देणं आणि त्यात सहभागी होणं यात कन्नमवार अग्रस्थानी असल्याचे गौरवोद्गार काढून अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू होत आहे. विकसित भारताच्या निर्माणाकरिता तरुणांना नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. देशभरातून सुमारे 30 लाख युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला असून आजच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एकंदर 3000 युवक युवतींची निवड करण्यात आली आहे. विकसित भारताशी निगडीत विषयांवर सादरीकरण आणि स्पर्धांमध्ये हे युवा सहभागी होतील. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्यानं रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूर इथं 2 कंपन्यांच्या चाक निर्मिती विभागांना भेट दिल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सध्या रेल्वेला 80,000 अधिक उच्च शक्तीच्या चाकांची गरज आहे त्यामुळे पुढच्या वर्षीपासून या निर्मितीला सुरुवात होईल. या चाकांचा वापर देशांतर्गत रेल्वे गाड्यांसाठी केला जाईल तसंच इतर देशांमध्येही त्याची निर्यात केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भंडारा जिल्हा पोलिसांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत सायबर बॉट तयार केला आहे. सायबर क्राईमवर लगाम लावण्यासाठी याची मदत होणार असून राज्यातील पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यातून सुरू झाला आहे. हा सायबर बॉट कसा काम करेल हे जाणून घेऊया भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून.
सायबर अपराधावर आळा बसण्यासाठी भंडारा पोलिसांनी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एक सायबर बॉट लॉन्च केलेला आहे. इनिशियली हे व्हॉट्सअप बेस्ड आहे आणि याच्या माध्यमातून सायबर कोणासोबत जर काही सायबर अपराध घडला तर आम्ही कोणाकडे जाऊ, कोणाकडून मदत घेऊ, तर यासाठी भंडारा पोलीस सायबर बॉट आपली मदत करणार. त्याचे 2 फायदे होणार. एक तर आपण आपल्याला सायबर अवेअरनेस बद्दल जनजागृती मिळेल. दुसरा आपल्याला काही आपले सोबत अपराध घडला तर काय स्टेप घेऊ, हा स्टेपचा आपोआप आन्सर 24/7 हा सायबर बॉट आपल्याला देणार आहे.
आज हिंदी दिवस साजरा करण्यात येत आहे. हिंदी भाषा भारतीय संस्कृतीची वाहिनी असून प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. आज नागपुरात यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणीचे राजभाषा अधिकारी शरद सूर्यवंशी यांनी श्रोत्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आकाशवाणी नागपूर केंद्र से आप सभी श्रोताओं को विश्व हिंदी दिवस पर हार्दिक शुभकामनाएं. हिंदी राष्ट्र की संस्कृति और पहचान है. यह अभिव्यक्ति का सशक्त माध्यम है. आइए इसे दिल से स्वीकार कर गर्व से अपनाएं.
महाकुंभ 2025 ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. महाकुंभ जात पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे असून एकतेचा संदेश देत असल्याचं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर पालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रिया पुढच्या महिन्यात राबवणार असल्याचं नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज सांगितलं. नागपूर महानगरपालिकेतर्फे गेल्या वर्षात राबवल्या गेलेल्या उपक्रमांबद्दल तसंच यावर्षीच्या संकल्पांबद्दल प्रसारमाध्यमांशी ते आज मुख्यालयात संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पदभरतीविषयी माहिती दिली.
मनपा पदभरपण हा 2025 मधला एक महत्वाचा अजेंडा आहे. जे आपले काही क्रिटिकल पद होती 835 आसपास पदांना आपल्याला राज्य शासनाने मंजुरी दिली होती की ती आपल्याला पदं भरायची होती. त्या पदांची भरती जी आहे ती आता आपली प्रोसेस सुरू झालेली आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्या आपण ज्या परीक्षा आहेत त्या घेऊ. TCS म्हणून ज्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस त्यांच्याबरोबर आमचा अग्रीमेंट झालेला आहे आणि ही त्याचे अॅडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेले आहेत सगळ्या.
या व्यतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की अमृत योजना तसंच जपानच्या जायका कंपनीतर्फे शहरातील सिवरेज मलवाहिन्यांचा दुरुस्ती करण्याचं काम जवळपास 3,000 कोटी रुपयांच्या तरतुदीनं सुरू असून यासोबतच 300 कोटी रुपयांच्या तरतुदीनं सिमेंट काँक्रीट रस्त्याचा फेज 2 त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम नाग नदीचा प्रकल्प असे सर्व प्रकल्प मागच्या वर्षी कार्यादेश मिळून चालू झाले आहेत. या कामांना या वर्षांमध्ये योग्यरित्या पुढे नेणं ही आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांना देखील आपण प्रामुख्यानं सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या अजेंड्या अंतर्गत निर्देश देण्यात आलेली कामं, संकेतस्थळ अद्ययावतीकरण, त्याचप्रमाणे लोकगाराणी पोर्टलवर झिरो पेंडन्सी करण्यासाठी नागपूर मनपा कार्यरत आहे असंही आयुक्तांनी यावेळी आवर्जून सांगितलं. विदर्भातील पहिला 100% सौरग्राम होण्याचा मान आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिसघाट राठी या गावाला मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या या गावानं शासकीय निधीची कुठलीही मदत न घेता ही किमया साध्य करणाऱ्या या गावानं संपूर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान 2 गावं 100% सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत चिसघाट राठी या गावाची निवड करण्यात आली असून गावातील सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे 811 किलोवॅट झाली आहे. वर्धा शहरापासून 40 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं आणि महावितरणच्या हिंगणघाट ग्रामीण उपविभागाअंतर्गत असलेल्या चिसघाट राठी इथल्या गावकऱ्यांनी महावितरणच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होत गावाचं 100% सौर ऊर्जीकरण करून एकजुटीनं सौर उड्डाणाकडे यशस्वी प्रवास सुरू केला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा आजपासून ते 19 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असून या मेळाव्याचं हे 31वं वर्ष असल्याचं या केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी सांगितलं. या 10 दिवसीय मेळ्यामध्ये विविध राज्यांची लोकनृत्य, हस्तशिल्प प्रदर्शन, त्याचप्रमाणे व्यंजनांची दालनं राहणार आहेत. मेळाव्याचं उद्घाटन आज संध्याकाळी 6:30 वाजता होणार असून दुपारी 2 ते रात्री 9:30 पर्यंत या मेळाव्यामध्ये नागरिकांना सशुल्क प्रवेश करता येईल. या मेळाव्यामध्ये रोजच संध्याकाळी 6:30 वाजता विविध राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी लोकनृत्य, संगीत यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या मेळाव्यात 200 हून अधिक लोकनृत्य आणि आदिवासी कलाकार तसंच 150 हस्तशिल्पकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला तसंच प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन कार्लेकर यांनी केलं आहे. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अल्युमिनी असोसिएशन अर्थात लिटाच्या 2 दिवसीय जागतिक माजी विद्यार्थी मेळावा कोनेक्ट 2425 उद्या शनिवार दिनांक 11 जानेवारीपासून LIT विद्यापीठ परिसर अमरावती रोड नागपूर इथं प्रारंभ होत आहे. उद्या दुपारी 3 वाजता 15, 25 आणि 50व्या बॅचचं रियुनियन आणि बॅच चॅम्पियन्सचा सत्कार होणार असून दुपारी 4 वाजता बॅक टू द अल्मा मेटर विषयावर पॅनेल चर्चा होईल. सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या बॉलिवूड हंगामामध्ये गाण्यांचा जागतिक विक्रम करणारे प्रशांत नासेरी, नाट्य अभिनेत्री अंजली जोशी आणि गायिका ज्योती नालसे सादरीकरण करतील. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी कायम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वानं दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भंडारा जिल्हा पोलिसांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी AIचा वापर करत तयार केला सायबर बॉट. राज्यातील पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यातून सुरू. नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रिया पुढच्या महिन्यात राबवणार मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांची माहिती आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित केला जाणारा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा आजपासून सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.